इट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये एक अत्यंत वाईट बातमी जी कालच कळाली आज वाचायला मिळाली अत्यंत विचित्र प्रकार. मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉईंटच्या इथे थांबण्याचा इशारा दिल्यानंतर सुद्धा भरघाव एक कंटेनर येत होता त्यानं वाहतूक पोलिसाला जोरदार धडक दिली आणि ते जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार आहे आणि अंबड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नानाभाऊ बागुल असं त्यांचं नाव होतं. त्यांच्यावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. खऱ्या अर्थानं वाईट गोष्ट, खऱ्या अर्थानं अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. जबरा फॅनचा टायटल ट्रॅक सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर. स्टे ट्यून.